नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मराठवाड्यात पावसाचा जोर कायम, अनेक ठिकाणी पूरस्थिती, मुख्यमंत्र्यांचं स्थितीवर लक्ष. जालना जिल्ह्यात भरधाव कार रस्त्यालगतच्या विहिरीत पडून 5 जणांचा मृत्यू. राज्य सरकारचे विविध क्षेत्रासाठी 34,000 कोटी रुपयांहून अधिकचे सामंजस्य करार. आणि क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पाठपुरावा करणार केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं आश्वासन. आता सविस्तर बातम्या. मराठवाड्यात आजही पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. नांदेड जिल्ह्यात 69 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून 1,29,743 घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात उमरी रेल्वे स्टेशनचे अधीक्षक ओमप्रकाश मीना यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. उमरी रेल्वे स्थानकावरून ते कर्तव्यावरून घरी परत येत असताना बोळसा बुद्रुक इथल्या रेल्वेच्या पुलावरून पाय घसरून ते पाण्यात बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. जिल्हा प्रशासन संपूर्ण परिस्थिती योग्यरित्या हाताळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. मी सातत्याने तिथे संपर्कामध्ये आहे. विशेषतः जी काही वरच्या भागातले धरणं आहेत त्या धरणांमधलं पाणी अधिक वेगानं सुटल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे. आपला संपर्क त्या ठिकाणी आहे. आता धरणाचं पाणीही आपण रेग्युलेट करायला लावलंय. बाजूच्या राज्यांशी आपण चर्चा केलेली आहे, त्यामुळे ते रेग्युलेट केलंय. लोकांना काढण्याचं, बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. एनडीआरएफ त्या ठिकाणी होतीच, पण जो काही पाण्याचा वेग होता तो पाहता पण लष्कराला देखील त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. आणि आता जी काही सगळी परिस्थिती आहे ती प्रशासन योग्य प्रकारे हाताळत आहे.
दरम्यान जिल्ह्यात उद्भवलेली पूर परिस्थिती लक्षात घेता पालकमंत्री अतुल सावे हे तातडीने नांदेडकडे रवाना झाले आहेत. लातूर जिल्ह्यात मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मांजरा आणि तिच्या उपनद्यांच्या काठावर राहणाऱ्या सर्वांना सतर्क राहण्याचं आणि विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत औंढा कळमनुरी तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कळमनुरी तालुक्यातल्या जवळा पांच्या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरलं आहे. जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाचे 14 तर इसापूर धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्णा आणि पैनगंगा या दोन्ही नद्यांना पूर आला आहे. धाराशिव शहर आणि परिसरातही आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. बीड जिल्ह्यातल्या 16 महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात सलग 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाले ओढे भरून वाहत आहेत तर अनेक ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. परभणी जिल्ह्यात 2 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत असल्याने कोणत्याही क्षणी कालव्यातून पाणी सोडण्यात येईल, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 4 मंडळात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणेला सतर्क राहण्याचे तसंच प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान राज्यात कोकण तसंच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात पुणे, सातारा तसंच कोल्हापूरचा काही भाग वगळता आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात एक भरधाव कार रस्त्यालगतच्या विहिरीत पडून 5 जणांचा मृत्यू झाला. राजूर टेंभुर्णी मार्गावर गाडेगव्हाण फाटा इथं आज पहाटे ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त कारच्या धडकेत रस्त्यावरून पायी चालणारे देळेगव्हाण इथले एक नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान 7 तासांच्या प्रयत्नानंतर अपघातग्रस्त कार आणि मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती पदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आपण कुठल्याही राजकीय पक्षाचे सदस्य नाही आणि होण्याचा विचार नाही, त्यामुळे देशातल्या सर्व खासदारांना पत्र लिहून पाठिंबा मागणार असल्याची भूमिका रेड्डी यांनी स्पष्ट केली. दरम्यान रेड्डी यांनी आज मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सहज आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध आहे. गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज विविध 17 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या करारांबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिक माहिती दिली.
या 17 करारांच्या माध्यमातून जवळपास 34,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि जवळपास 33,000 नवीन एम्प्लॉयमेंट ही महाराष्ट्रामध्ये जनरेट होते. यातले 5 करार हे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत जवळपास 9,866 कोटी रुपयाचे, ज्याच्यामध्ये नाशिकमध्ये, अहिल्यानगरमध्ये आणि नंदुरबारमध्ये गुंतवणूक होते. 5 करार हे पुणे विभागामध्ये 11,966 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. 6 करार हे विदर्भामध्ये होत आहेत जे 11,642 कोटी रुपयाचे आहेत.
मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी आल्यानंतर विरोधकांची भाषा बदलली आहे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या आंदोलनावरून विरोधकांनी सोयीची भूमिका न घेता आपली भूमिका स्पष्ट करावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सकाळपासून यासंदर्भातील विरोधकांची विधाने मी ऐकली आहेत, मात्र विरोधकांना यातून राजकीय पोळी भाजायची असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आंदोलकांनीही नागरिकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याची सामाजिक वीण सुरक्षित राखण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. दरम्यान मनोज जरांगे पाटील आपल्या समर्थकांसह मुंबईत आझाद मैदानात दाखल झाले असून त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा होत आहे. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळ ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असून यामध्ये उद्योग क्षेत्राला सहभागी करून घेण्याची गरज केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया साईच्या परिसरात झालेल्या सत्कार सोहळ्यात क्रीडापटूंना मार्गदर्शन करत होत्या. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र कायम चमकदार कामगिरी करत असल्याबद्दल त्यांनी क्रीडापटूंचं कौतुक केलं.
महाराष्ट्राचा आपण जर रेकॉर्ड बघितला असेल तर जेवढेही नॅशनल इव्हेंट आपले होतात त्याच्यामध्ये महाराष्ट्र नेहमी एक तर 1 नंबरवर 2 नंबरवर 3 नंबरवर नेहमी राहिलेला आहे. खूप चांगले खेळाडू आपल्या महाराष्ट्रातले आहे, म्हणून महाराष्ट्रातलं पण इन्फ्रास्ट्रक्चर आपलं स्पोर्ट्सचं वाढवण्यासाठी नक्कीच राज्य सरकारकडे आम्ही सुद्धा पाठपुरावा करतोय. पण त्याचबरोबर ने की आपल्याला कॉर्पोरेट सेक्टरला पण कसं पुढे आणता येईल स्पोर्ट्समध्ये याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे.
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार डॉ भागवत कराड तसंच साईच्या संचालक मोनिका घुगे यांची विशेष उपस्थिती होती. साई औरंगाबादचं यावेळी साई छत्रपती संभाजीनगर असं नामकरण झाल्याचं खडसे यांनी जाहीर केलं. विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंना रक्षा खडसे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार देशभरात सर्व खासदारांच्या मतदारसंघात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दररोज 1 तास खेळासाठी हा उपक्रम सुरू केला जाणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केली. विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी विविध खेळात प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा सत्कार तसंच क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य यांना प्रोत्साहनपर अनुदान धनादेश वितरित करण्यात आले. बिहारमधल्या राजगीर इथं आजपासून आशिया चषक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होईल. भारतासह 7 देश या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा यंदाचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ साहित्यिक डॉ वासुदेव मोलाटे यांना जाहीर झाला आहे. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी ही माहिती दिली. स्मृतीचिन्ह, शाल, सन्मानपत्र, पुष्पहार आणि 25,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 19 सप्टेंबरला अंबाजोगाई इथं हा पुरस्कार मुलाटे यांना समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात आधुनिक शस्त्रक्रियागृह उभारण्यासाठी शासनाने 2,87,20,000 रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. हा निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून वितरित करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मराठवाड्यात पावसाचा जोर कायम, अनेक ठिकाणी पूरस्थिती, मुख्यमंत्र्यांचं स्थितीवर लक्ष. राज्य सरकारचे विविध क्षेत्रासाठी 34,000 कोटी रुपयांहून अधिकचे सामंजस्य करार आणि क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पाठपुरावा करणार केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10